अमृता कुलकर्णी आल्या असतील तर त्यांनी कृपा केली आहे. सर्वांनी शक्य तेवढं पुढे सरकून घेऊ. आपले मोबाईल फोन जर चुकून कोणी चालू ठेवले असतील तर ते बंद करावेत अथवा सायलेंट मोडवर करावेत. ज्यांनी कोणी अवधानाने आपली टू व्हीलर किंवा कार स्नेहनगर परिसरामध्ये म्हणजे या आजूबाजूच्या गल्लींमध्ये लावली असेल तर कृपया ती काढून बाहेर मुख्य रस्त्यावर P1 P2 पार्किंग बघून तिथे लावावीत. पार्किंगमुळे येथील रहिवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायची आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत. सद्भक्त सौ हेमाताई पुरोहित प्रार्थना म्हणतील.
लंघयते गिरिं यत् कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीराम श्रीराम श्रीराम. केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे. सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे. ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्. ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्री राम। आज आपण स्वामी माधवनाथ जयंती उत्सव आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। आणखी एक आनंदाचा प्रसंग म्हणजे आज गणेशपुरम या वास्तूला 1 वर्ष पूर्ण झालं। आपण सर्व उपस्थितांचे मी हेमंत पाटील मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो। अथक 40 वर्षे स्वामी माधवनाथांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतेचा प्रचार व प्रसार केला। आदिनाथांपासून स्वामी स्वरूपानंदांपर्यंत चालत आलेली नाथ संप्रदायाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली। साधकांच्या जीवनामध्ये आत्मदर्शनाची पहाट यावी या कारणाकरता त्यांनी आयुष्यभर आपला देह जिजवला। संसारच परमार्थरूप करता येतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांच्या प्रेरणेने असंख्य जीवांनी त्या मार्गाचा अवलंब केला। त्यांनी त्यांच्या जीवनकालात व्यास दासबोध ज्ञानेश्वरीतील शिकवण अंगी मुरवली आणि निरूपणाद्वारे समाजात अध्यात्म विचारांचे प्रबोधन केले। आज आपण त्यांचा 94वा जयंती उत्सव साजरा करीत आहोत। साधक हा आपल्या कर्मामध्ये निपुण आणि भक्ती आणि ज्ञानाने सुसंपन्न असावा असं त्यांचं मत होतं। देवळामध्ये कथा कीर्तनाच्या स्वरूपात असलेल्या परमार्थाला त्यांनी जबरदस्त उजाळा दिला। विशेष म्हणजे तरुण पिढीमध्ये त्यांनी परमार्थाचे स्फुल्लिंग जागृत केले। एका शब्दात त्यांचे जीवन सांगायचे झाले तर तो शब्द म्हणजे प्रेम। ते प्रेम त्यांच्या अंगोपंगामध्ये समाविष्ट होते। त्यांच्या त्या दैवी प्रेमाच्या प्रभावाने हजारो साधक त्यांच्या कार्यात गुंतले गेले। 1996 साली म्हणजे लीला चरित्र संपवण्यापूर्वी त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ या विश्वस्त संस्थेची स्थापना झाली। छोट्या प्रमाणात सुरू झालेल्या या संस्थेचे कार्य बघता बघता वाढत गेले। साधकांच्या आग्रहाखातर नवीन वास्तूचा विचार सुरू झाला आणि ती उभारण्याचा निर्णयही झाला। स्वामी मकरंदनाथांनी केलेल्या देणगीच्या आवाहनाला साधकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाची गणेशपुरम ही पवित्र वास्तू उभी राहिली। 3 ऑक्टोबर 2009 साली या वास्तूचा उद्घाटन समारंभ झाला। आज आपण याच वास्तूत या आनंद सोहळ्यासाठी जमलो आहोत। स्वामीजींना अशा सुसज्ज आलिशान ध्यान मंदिराची कल्पना खूप भावून जात असे। त्यांना नेहमी वाटायचे की नाटक चित्रपटगृहे इतकी सुसज्ज वातानुकूलित असतात. मग जीवनातला शाश्वत आनंद मिळवायचा, मनशांती समाधान प्राप्त करून घेण्यासाठी ध्यानाला बसायचं. ही जागा सुखदायी का असू नये? जीवनाचे ध्येय खरं म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती हेच आहे. आणि एका विशिष्ट पद्धतीने सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगल्यास ते याच जन्मात प्राप्त करून घेता येतं याविषयी त्यांचे विचार स्पष्ट असे असते. ते म्हणत असत, जीवन आणि आत्मज्ञान याचा निकटचा संबंध आहे. संसाराच्या मर्यादा समजून घ्या आणि मोकळवा. ज्याला ध्यान नामाला 2 तास वेळ मिळत नाही त्याचे कर्माचे प्रपोर्शन चुकत आहे हे निश्चित समजावं. परमार्थ विषयीचा गुढवाद स्वामीजींनी कधीच असू दिला नाही. त्यांचा तर्कशुद्ध परमार्थ तरुणांना आकर्षून घेत असे. तू असे करू नको असे सांगण्यापेक्षा तू नेमकं काय कर तिथे ठामपणे सांगत असत. परमार्थ करू पाहणाऱ्या साधकांचे शंका निरसन करताना त्यांचे शब्द अत्यंत आश्वासक असे असत. कधी कोणा साधकाला आपल्याला हे जमत नाहीये, कधी जमणार असे नैराश्याचे विचार आले तर ते म्हणत, असे पहा, दगड जरी 10व्या घावाला फुटणार असला तरी पहिले 9 घाव काही वाया गेलेले नसतात. आपण आनंदाने प्रेमाने ध्यानाला बसत राहावे. बसणे हेच पुण्य आहे. त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या जिज्ञासू जीवांच्या साधनेत नेमकेपणा आला. अशी त्यांच्याकडे आलेली आणि त्यांच्या सत्संगतीचा लाभ मिळालेली एक साधिका सद्भक्त सौ तृप्ती पुरोहित 1992 साली स्वामीजींकडे आलेली, त्यांचा अनुग्रह लाभलेली आणि तेव्हापासून नियमित केंद्रात येणारी सद्भक्त तृप्ती आता आपलं मनोगत सादर करेल.
संत आनंदाचे सळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नातरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नातरी बोलीचे माहेर सायोज्य मुक्तीचे. असे संत स्वामी माधवनाथांच्या रूपाने माझ्या जीवनात आले. माझी पूर्वपुण्याई थोर म्हणूनच केवळ त्यांच्या लीलाचरित्रात सहभागी होत आलो आणि त्यांच्या प्रेमाचा अमीच ठसा अंतःकरणावर उमटला. आचार विचार आणि उच्चार यातील शुद्धी आणि एकरूपता, वाणीची मधुरता, दुसऱ्याची मनस्थिती जाणून त्याप्रमाणे वर्तन करण्याची सहजता, क्षमाशीलता, परमेश्वराशी असलेली समरसता अशा अनेक गुणांमुळे स्वामीजी असंख्य लोकांच्या प्रेमाचं आणि आदराचं स्थान होऊन राहिले. व्यावहारिक जीवनात आपला अनेक व्यक्तींशी संबंध येतो, त्यातील काहींविषयी आदर वाटतो पण प्रेम वाटेलच असं नाही. त्या उलट काही व्यक्तींशी प्रेमाचे संबंध असतात पण त्यांचं वर्तन आदरास पात्र अनुकरणीय असेलच असं नाही. पण स्वामीजी ही अशी व्यक्ती होते की ज्यांच्याविषयी आदर आणि प्रेम तर वाटलंच, किंबहुना ते दिवसेंदिवस वर्धिष्णू होत आहे. मौने मौनी गुणिनी गुणवान, पंडिते पंडितश्च, दीने दीनहा सुखिनी सुखवान, भोगिनी प्राप्त भोगहा, मूर्खे मूर्खो युवतिषु युवा, वाग्मिनी प्रौढ वाग्मी, धन्य कोपी त्रिभुवनजयी योवधूते वधूतहा. अशा प्रकारे स्वामीजींकडे कुठल्याही प्रकृतीला सामावून घेण्याची विलक्षण हातोटी होती. त्यामुळे आबाल वृद्ध सारेच जण स्वामीजींकडे आकृष्ट होत आणि त्यांच्या चरणाशी स्थिर होऊन जात. त्याचप्रमाणे मीही स्वामीजींच्या दरबारात दाखल झाले आणि इथेच होऊन गेले. 1990 साली शिक्षणासाठी म्हणून पुण्यात आलेल्या स्वामीजींचं थेंबुटा सागरी बुडाला हे चरित्र हातात पडलं. त्यातला काही भाग वाचला, पण वाचताना इतका अविश्वास मनात होता की वाटलं असा महापुरुष आताच्या काळात असणं शक्य आहे का. लेखकानं उगाच काहीतरी भलामण केली आहे असा वाचताना भाव होता. त्यानंतर 2 वर्षांनी 1992 साली स्वामीजींच्या दर्शनाचा योग आला. मी माझी दापोलीची मैत्रीण चित्रा हिच्या बरोबर प्रथमच एका बुधवारच्या केंद्रात आले होते. आम्ही माया अपार्टमेंट मधील स्वामीजींच्या घरात बसलो होतो. इथे काय चालतं याबद्दल मनात खूप उत्सुकता होती. विलास जगांनी उदबत्ती लावली आणि प्रार्थनेने केंद्राची सुरुवात झाली. अतिशय शांत प्रसन्न वाटत होत, पण इथे काही बुवाबाजी भोंदुजीने तर नसेल ना अशा प्रकारचे विचारही त्रास देत होते. नित्याचा कार्यक्रम झाल्यावर शेवटची 5-10 मिनिटं स्वामीजी बोलले. स्वामीजींचं पहिलं वाक्य होत, भाव पाहिजे भाव तेथे देव. स्वामीजींच्या या वाक्याने अंतःकरणाचा ठाव घेतला. स्वामीजींनी हे वाक्य आपल्यासाठी सांगितलं असं वाटलं. इतर विचार विकल्प तिथेच विरून गेले आणि हळूहळू अविश्वासाचं रूपांतर स्वामीजींवरील गाढ विश्वासात कधी परिवर्तित झालं कळलं देखील नाही. स्वामीजींच्या प्रथम दर्शनानंतर अधून मधून केंद्रात जात राहिले. यथावकाश स्वामीजींचा अनुग्रह लाभला आणि ते अंतःकरणातच जाऊन बसले. सुरुवातीला स्वामीजी माझ्याकडे बघून म्हणायचे, ही चित्राच्या खोलीवर राहते ना. स्वामींनी असं विचारलं की त्यांनी आपली दखल घेतली म्हणून बरंही वाटायचं, पण त्याचवेळी स्वामीजींची आणि आपली स्वतंत्र ओळख असावी असं खूपदा वाटे. समोरच्या व्यक्तीच्या मनातील सूक्ष्मातिसूक्ष्म तरंग जाणणाऱ्या स्वामीजींनी माझी ही इच्छा ओळखली नसती तरच नवल. त्यावेळी सकाळी 9:15 ते 9:15 स्वामीजींच्या भेटीची वेळ असे, तेव्हा बऱ्याच वेळा जाणं होईल. कधी कधी स्वामीजींच्या खोलीत बसायला जागा नसे. मग स्वामीजी म्हणायचे, आता कुठे बसशील, बस माझ्या डोक्यावर. मग बऱ्याचदा पुढे बोलावून घेत आणि म्हणत, ही बघ इथे जागा आहे. मग आपोआपच पुढे बसायला मिळेल. खर तर मला खूप संकोचून जायला होईल, पण स्वामीजींनीच बोलावल्यामुळे इलाज दिसे. जसं जसं स्वामीजींच्या संपर्कात यायला मिळालं तसं तसं त्यांच्याकडे जाण्याचं अक्षरशः वेळच लागलं. स्वामीजींबरोबर एक लढीवाळ स्नेह निर्माण झाला. माता राम मत्पिता रामचंद्रहा, स्वामी राम मत्सखा रामचंद्रहा, सर्वस्व मे रामचंद्रो दयालु, नान्यन जाने नैव जाने न जाने, असा त्यावेळेस स्वामींविषयी भाव निर्माण झाला. त्यामुळे पुणे सोडून गावी गेलं की बेचैन व्हायला होईल, काहीतरी हरवल्याची जाणीव होईल. दिवस कसा तरी संपे आणि रात्री घरातले सर्वजण झोपल्यावर अश्रून वाटे सारी चकमक बाहेर पडे. अर्थात त्यावेळी हे अश्रू भगवंतासाठी आहेत याची कल्पना नव्हती, पण स्वामीजींच्या औदार्यामुळे दुर्लभ असा महापुरुष संशय सहजच मिळाला आणि त्याचा सहज परिणाम म्हणून दुर्लभ असं मुमुक्षुत्वही अनुभवता आलं. याच दरम्यान मला घरून केंद्रात येण्यासाठी विरोध होऊ लागला. काही दिवसांनी वडिलांचं मला एक नाराजी दर्शवणारं मोठं पत्र आलं. त्याची एक प्रत त्यांनी स्वामीजींनाही पाठवली होती. त्यावेळी मला त्रास होऊ नये म्हणून कृपाळू अशा स्वामीजींनी जयुताई करवी वडिलांना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी जीवनामध्ये अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. त्यातील कोणतीही एक गोष्ट जीवनाला पूर्णत्व देऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टींकडे लक्ष ठेवूनच जीवन जगायला हवं अशा आशयाचा मजकूर लिहिला होता. स्वामीजींनी वडिलांना पत्र लिहिल्याचं मला जेव्हा ताराताईकडून कळलं त्यावेळी फार मोठी शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे याची जाणीव झाली. माझं लग्न केंद्रातील मुलाशी सद्भक्त अनिल पूर्वी त्याच्याशी ठरलं तेव्हा तर स्वामीजींनी सर्वार्थाने माझी पाठराखण केली. माझ्या लग्नाला माझ्या घरच्या लोकांकडून विरोध असल्यामुळे मला काही वेळेस सत्य असत्य अर्धसत्य अशा गोष्टींचा आधार घ्यावा लागत होता. आपण हे सारं भगवंत जोडण्यासाठी करतो आहोत याविषयी खात्री होती, तरीही या सगळ्याचा प्रचंड ताण माझ्यावर आला होता. अशातच एक दिवस स्वामींकडे गेले, थोडं बोलणं झालं आणि स्वामी एकदम म्हणाले, तुझं लग्न होईपर्यंत तू जे खोटं बोलशील त्याचं पाप माझ्या डोक्यावर. मला हे बोलणं एकदमच अनपेक्षित होत. स्वामीजी असं काही बोलतील अशी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. मी अवाक होऊन आणि स्वामीजी आश्वासक नजरेने एकमेकांकडे पाहत होते. त्यावेळेस एक खोल संस्कार होऊन गेला. जोपर्यंत आपली पावलं स्वामीजींच्या दिशेने पडत आहेत तोपर्यंत साऱ्या जगाने जरी पाठ फिरवली तरी स्वामीजी आपल्या पाठीशी आहेत. माझे लग्न ठरवून मी पुण्यात येणार हे निश्चित झालं. त्याच वेळेस आपल्या केंद्रात येणाऱ्या एका साधिकेच लग्न ठरलं आणि लग्नानंतर ती दापोलीची रहिवासी होणार होती. ती एक दिवस स्वामीजींच्या दर्शनाला आली होती. केंद्र, स्वामीजी हे सगळं सोडून एकदम वेगळ्या वातावरणात जायचं तिच्याही जीवावर आलं होतं, त्यामुळे ती रडत होती. तेव्हा तिची समजूत घालताना स्वामीजी म्हणाले, अगं आता तृप्ती लग्नानंतर इकडे येणार म्हणजे दापोलीची लोकसंख्या एकनी कमी होईल, मग ती लोकसंख्या कायम नको का राहिला, म्हणून तू तिकडे जायचं. त्या साधिकेसह सर्वांनाच एकदम हसू आलं. एखाद्या वैद्याने कडू औषध मधातून द्यावं तसं स्वामीजी कधी प्रेमाने अंजारून गुंजारून तर कधी विनोदाचा वापर करून वास्तव गळी उतरवायला मदत करीत असत. सद्गुरू समोर आलेला साधक जिथे असेल तिथून त्याला पुढे घेऊन जात असतात, त्याला साधनेसाठी प्रोत्साहित करीत असतात. एकदा अनुग्रहाचा वाढदिवस होता म्हणून स्वामीजींच्या दर्शनासाठी गेले होते. स्वामीजींनी विचारलं, ध्यानाला कधी सकाळी बसतेस? मी म्हटलं, नाही दुपारी बसते. त्यावर स्वामीजी मला नाउमेद न करता म्हणाले, बरोबर आहे, भगिनींची सकाळी गडबड असते, सगळ्यांच्या वेळा सांभाळायच्या असतात, त्यामुळे तुम्हाला साधनेसाठी दुपारीच थोडा मोकळा वेळ मिळतो. त्यावेळेस स्वामीजी जरी माझ्या समर्थनार्थ बोलले तरी देखील त्यांच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन शक्यतो सकाळीच ध्यानाला बसण्याचा निश्चय केला. एकदा कोणाच्या तरी तोंडून ऐकलं होतं की भूगावला एक वटलेला आंबवृक्ष होता. स्वामीजी भूगावला जाऊन आल्यानंतर त्या झाडाला मोहर आला. हे घडलं त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, कारण मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. ऑगस्ट 94 सुमारास भावनिक परिस्थितीजन्य अशा अनेक प्रकारच्या कारणांमुळे त्यातले काही काल्पनिक देखील असतील, पण माझं वजन खूप कमी झालं होतं आणि दोन्ही हात अगदी निर्जीव संवेदनाशून्य होऊन गेले होते. स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवणं देखील नको वाटायचं. नमस्काराच्या वेळेस डोक्यावरून पाठीवरून फिरणारा स्वामीजींचा हात त्या काळात माझ्या तळहातांवरून फिरत असे. ज्यांच्या सर्वांगातून केवळ प्रेम आणि प्रेमच पाजरत होत अशा स्वामीजींचा हात माझ्या काष्ठवत हातांवरून फिरेल त्यावेळी अंतःकरणात काय कालवा कलम होईल ते शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्य आहे. पण स्वामीजींच्या त्या प्रेमाने ओथंबलेल्या स्पर्शानेच जणू माझ्या हातात चैतन्य आलं. स्वामीजींनी अशी काही जादू केली की माझ्या हातातील संवेदना पूर्ववत झाल्या. स्वामीजींकडे गेलं की ते म्हणायचे, इथे आली आहेस ना, आता सारा संसार विसर. खर तर त्यांच्याकडे गेल्यावर आपण विसरणारे कोण असतो, सारं काही विसरायला लावण्याची ताकद त्यांच्यात असते. या संदर्भात एक प्रसंग आठवतो. माझी मुलगी वंदना 4 महिन्यांची होती. त्यावेळी अनुग्रहाच्या पूजेच्या निमित्ताने वंदनाला घरी झोपवून मी स्वामीजींकडे गेले. खूपच दिवसांनी जायला मिळणार होत. स्वामीजींनी 8:30 ची वेळ दिली होती. मी गेले तेव्हा राधिकाताई म्हणाली, लवकर ये, स्वामीजी वाट बघत आहेत. मी पटकन खोलीत गेले तेव्हा स्वामीजी म्हणाले, मला वाटलं येतेस की नाही, मुलीचा आटपून यायला जमते का नाही, पण आलीस, ये. त्यानंतर ते म्हणाले, थांबणार आहेस ना? मी तात्काळ हो म्हटलं. त्यावेळी थांबावं का थांबू नये, वंदना घरी आहे, उशिरा गेलं तर उठून ती रडणार तर नाही ना, कोणताच विकल्प मनात आला नाही. आणि याला कारण एकच, सारं काही विसरायला लावण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यानंतर स्वामीजींनी हॉलमध्ये बसायला सांगितलं आणि परत 8:45 बोलावलं. 8:45 ते 9:15 सत्संग झाला. त्या अर्ध्या तासात खरोखरीच कशाचीच आठवण झाली नाही. मग स्वामीजींना नमस्कार करून खाली आले. तिथे चित्रा बसली होती, तिचा मात्र लगेचच निरोप घेतला आणि मी घरी निघाले. त्यानंतर मी घरात पाय ठेवला आणि वंदना उठली, म्हणजे हे सुद्धा सांभाळलं गेलं असत. तर खरंच स्वामीजी सर्वार्थाने सांभाळत असे. स्वामीजी खूप वेळा मला एक प्रश्न विचारायचे, बोल तुला काय हवं. बऱ्याचदा उत्तरादाखल म्हणूनच असेल तर कधी म्हणे, स्वामीजी तुम्ही आले आहात. 3 जुलै 1996 वैयक्तिकरित्या अशी स्वामीजींची शेवटची भेट. त्या दिवशीही स्वामीजींनी हाच प्रश्न विचारला, बोल तुला काय हवं. त्यावेळेस साधनेसाठी फार वेळ देता येत नसे त्यामुळे मी म्हटलं, माझ्याकडून साधना व्यवस्थितपणे होऊ दे. आणि त्याच महिन्यात काही दिवसांनी स्वामीजींनी देह ठेवला. स्वामीजींनी बोल, तुला काय हवं असं विचारलं, त्यावेळेस आपण का नाही म्हटलं स्वामीजी तुम्ही आले आहात, साधना तर आपल्याला अख्ख्याच्या श्वासापर्यंत जपायची वाढवायची आहेच आहे, त्यामुळे ती तर आपण करणारच आहोत, पण ज्या कल्पवृक्षाच्या छायेत बसून निशंकपणे आपण हे सगळं करत होतो तो कल्पवृक्षच आपण का बरं नाकारला, म्हणूनच तर स्वामीजी आपल्याला सोडून गेले, या विचाराने खूप अस्वस्थता येत असेल, पण स्वामीजी इतके कनवाळू आहेत की आज देखील आपण साथ घातली की ते प्रतिसाद नक्की देतात, आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचते, आपल्या हाकेला ते ओ देतात, कुणाच्या तरी रूपाने मदतीचा हात पुढे करतात, वेळ प्रसंगी धैर्य देतात, विवेक देतात, संयमाची शक्ती पुरवतात, आपल्या ध्येयाचं स्मरण करून देतात, मग आणखी काय पाहिजे, शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं, माझी सद्गुरु माऊली सदा संगती असते, धरून या माझा हात बरोबर चालविते, तिची पाऊले लागता काटे कुठे फुले होती, दगडांच्या हृदयात झळाळती प्रेमज्योती, फुलांच्याच पायघड्या वर फुलेच चालती, पिता सुगंधी उजेड दोन ज्योती एक होती, अशी आनंदाची यात्रा कधी कधी संपू नये, माऊलीच्या हातातला हात कधी सुटू नये, माऊलीच्या हातातला हात कधी सुटू नये, हरिओम।
संतांचे चरित्र ग्रंथ वाचल्यावर खरोखरीच तशी व्यक्ती अस्तित्वात असू शकते का याविषयी कोणालाही शंका येऊ शकते। स्वामीजींविषयी बोलताना एकदा पूजनीय बेलसरे महाराज म्हणाले होते, स्वामी सरलतेंकडे का जायचं माहित आहे, त्यांच्याकडे पाहिल्यावर अध्यात्मशास्त्र खरं आहे असं लक्षात येतं पटतं म्हणून। त्यांचा प्रेमाचा स्पर्श साधकांना देहभावातून वर काढत असे, संसार विसरायला लावत असे, असा अनुभव अनेक साधकांना आला। यापुढेही मनोगत सद्भक्त सुधीर रामदासी सादर करेल। मुळातच पारमार्थ पिंड असलेला सुधीर तरुण वयातच स्वामीजींकडे आकृष्ट झाला। 1989 साली तो स्वामीजींकडे आला आणि त्याच वर्षी त्याला त्यांचा अनुग्रह लागला। टेक महिंद्रामध्ये प्रोजेक्ट मॅनेजरचं काम पाहतो सुधीर। अतिशय डिमांडिंग अशी त्याची नोकरी असली तरी केंद्राच्या सर्व कार्यांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असतो। संसार आणि परमार्थ उत्तमपणे सांभाळत असलेल्या सुधीरचं मनोगत आता आपण ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ। आज आपण एका अतिशय आनंदाच्या प्रसंगाकरता एकत्रित जमलेलो आहोत। आपल्या प्राणप्रिय अशा स्वामीजींचा 94वा जयंती उत्सव, आपल्या मंडळाचा वर्धापन दिन आणि या पवित्र सुसज्ज अशा ध्यान मंदिराचा वर्धापन दिन, असा तेहेरी आनंदाचा योग आज आलेला आहे। आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी घटना कुठली घडलेली असेल तर ती म्हणजे स्वामीजींची भेट। आपलं भाग्य थोर म्हणून स्वामीजींसारखे संत सद्गुरु आपल्याला लाभले, ते आपल्या जीवनामध्ये आले, जणू त्यांनी आपलं जीवन काबीज केलं, जवळ घेतलं, अनुग्रह दिला, साधनेची दिशा दाखवली। कसे बरं होते आपले स्वामीजी, तुकोबांच्या शब्दात सांगायचं झालं तर चंदनाचे हात पाये ही चंदन परिसा नाही हीन कोणे अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायचे ना। स्वामीजींचं जीवन असं होतं, सर्व बाजूने अतिशय परिपूर्ण, उत्तुंग, भव्य, दिव्य, परंतु असं उंचीवरचं जीवन असलं तरी स्वामीजी अत्यंत जवळचे वाटायचे, आपले वाटायचे, नाहीतर अशी भव्य दिव्य व्यक्ती लौकिक जीवनामध्ये लांबची वाटते। परंतु स्वामीजी अगदी आपले जवळचे असे वाटायचे. स्वामीजी जो परमार्थ सांगत असत, साध्या साध्या गोष्टींमधून ज्या परमार्थाची गूढ प्रमेय ते उलगडून दाखवत असत, तेव्हा असं वाटायचं की स्वामीजी जसं सांगतात त्यावर हुकूम आपण जर वागत गेलो तर हा आनंद आपल्याला देखील प्राप्त होऊ शकतो. हा आत्मविश्वास स्वामीजी साधकांच्या मनामध्ये निर्माण करत असत. स्वामीजींचा हा विशेष होता. स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत प्रेम, समाधान, आनंद, शांती. गीता ज्ञानेश्वरी दासबोधे ग्रंथ जवळ स्वामीजींच्या रूपाने साकार झालेले होते. शुद्ध परमार्थ कसा असतो, प्रपंच उपाधी न सोडता तो कसा आचरणात आणता येतो हे दाखवण्याकरता जणू भगवंत स्वामीजींच्या रूपाने लीलाचरित्र करत होते. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, येर माणूसपणा हे भांब लौकिक भागू. अशा स्वामीजींचा सहवास मला 1989 ते 1996 अशी 7 वर्ष लाभला. देवाने जी 7 वर्ष मला दिली ती मी माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात खोल जपून ठेवली आहे. त्याच आठवणींच्या कुप्यांमधील काही आठवणींची अत्तर या जयंती उत्सवाच्या निमित्तानं सर्वांच्या हाताला मी लावणार आहे. स्वामीजींना तरुण मुलं अतिशय प्रिय होती. एकदा असंच इंजिनिअरिंगला असताना एका परीक्षेमध्ये पास झालो म्हणून स्वामीजींना आम्ही पेढव्याला गेलो होतो. मी, दीपाली, माझा मित्र सद्भक्त अनिरुद्ध मराठे असे आम्ही तिघ जण स्वामीजींच्याकडे गेलो. बरोबर जाताना पेढे आणि काही फुलं घेऊन गेलो होतो. स्वामीजी त्यांच्या खोलीमध्ये अतिशय प्रसन्नपणे पलंगावरती पहुडलेले होते, जणू शेषशाही भगवान. आतमध्ये आल्यानंतर गावा हात उंच करून असं म्हणाले, ये रे ये ये आणि अगदी जवळ ये असं म्हणालो. आणि आम्ही सगळेजण त्यांच्या तिथे गेलो, पेढे आणि फुलं स्वामीजींना अर्पण केली, नमस्कार केला, फुलं माझ्या हातामध्ये दिली आणि म्हणाले, ज्ञानोबांच्या मूर्तीला, स्वामीजींच्या तसबिरीला वाहा. आणि पेढे हातामध्ये देत म्हणाले, हे पेढे कशा करतात? तर म्हणालो की आम्ही परीक्षेत पास झालो म्हणून पेढे द्यायला आलो. म्हणाले की परीक्षेत नुसता पास झालास का, चांगले मार्क वगैरे पण मिळवले? मी एकदम सावरलो आणि म्हणालो, नाही, आपल्या कृपेने आम्हाला चांगले मार्क पण मिळाले, आम्ही डिस्टिंक्शन मध्ये पास झालो. तसं त्यांनी डाव्या हाताने जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवीत म्हणाले, आनंद आहे, तुम्ही तरुण मुलं आपापल्या ठिकाणी उत्तम अभ्यास करता आहात ही खूप चांगली गोष्ट. जो जयाचा व्यापार तेथे असावे खबरदार, नाहीतरी दुश्चितपणे पोर वेढायलावी. ज्याचं जे काम आहे त्या ठिकाणी त्याने अतिशय निपुण असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे. या वयामध्ये काय जबाबदाऱ्या असतात रे? घरातली मोठी माणसं सगळं काही पाहत असतात. आपल्याला काही करायचं नसतं, आपण मन लावून अभ्यास करायचा, व्यायाम करायचा. आयुष्याच्या पायाभरणीची ही वर्ष आहे ते लक्षात ठेवा. कधीही अविवेकाने वागू नका, विवेकाने वागा. अभ्यास करत असताना साधना देखील नेटाने करायची आहे. ध्यानाने बुद्धी तीक्ष्ण अग्र होते. मला नेहमी असं वाटतं, परमार्थी माणूस हा सगळीकडे चांगला पाहिजे. अभ्यास करत नाही, घरात कोणाला मदत करत नाही, रिकाम तिकडा आहे म्हणून परमार्थ करतो, केंद्रात येतो, हे मला मान्य नाही. परंतु तुम्ही असं करणार नाही. तुम्ही वाघाचे बच्चे आहात तेव्हा तुम्ही योग्य मार्गावरून चालणार. काय समजलास? आनंद आहे, कसलीही काळजी करू नका. परमेश्वर तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडू देणार नाही. माझे पूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. आम्ही अतिशय भारावून जाऊन स्वामीजींचं ते उद्गार ऐकत होतो. तयाचे विसात शब्द सुखे म्हणो येती वेद. स्वामीजींचा एक विशेष होता. अगदी आमच्यासारखी तरुण मंडळी किंवा पोफळे साहेबांसारखे अतिशय प्रतिथयश उद्योजक स्वामीजी सर्वांना अतिशय प्रेमाने, आपुलकीनं असं वागवायचे. आणि एकदा प्रेमाने व्यक्ती जवळ आली की मग त्याला त्याचं प्रबोधन स्वामीजी करायचे. जो जिथं आहे तिथं जाऊन त्याच्या हाताला धरून पुढे नेण्याची विलक्षण हातोटी स्वामीजींच्याकडे होती. असं वाटायचं बाकी सर्व जाऊ देत, परंतु आपल्या स्वामीजींना आवडतं ना म्हणून उत्तम अभ्यास केला पाहिजे. आपल्या स्वामीजींना आवडतं ना म्हणून रोज ध्यानाला बसलं पाहिजे. आणखीन एक आठवण, त्र्याण्णव डिसेंबर वातावरणामध्ये हलकीशी थंडी होती. एका प्रसन्न सकाळी स्वामीजींच्या दर्शनाकरता अठरा साधक मंडळी माया अपार्टमेंटमध्ये आम्ही जमलेलो होतो. बरोबर पावणे नऊ वाजता सद्भक्त नीलाताई स्वामीजींचं घर घराचं दार उघडून केंद्रात आली आणि तुम्हाला सर्वांना आतमध्ये बोलवले असा निरोप दिला. आम्ही स्वामीजींच्या त्या प्रसन्न खोलीमध्ये गेलो. स्वामीजी नेहमीच्याच आनंदात त्या पलंगावरती पहुडले होते. आज थोडीशी थंडी आहे म्हणून अंगावरती मऊ उबदार अशी शाल घेतली आहे. समोरच्या आसनावरती मातोश्री सरलाताई बसले आहे. लगेच नमस्कार करून आपल्याला जायला लागू नये म्हणून मी थोडासा स्वामीजींच्या पासून दूर लांब असा बसलो आहे सरलाताईंच्या आसनाच्या जवळ. स्वामीजी बोलायला सुरुवात करतात. आनंद आहे, मला नेहमी असं वाटतं की एक भगवंत सगळीकडे भरून आहे म्हणून आनंद आहे. कोणीतरी विचारा, त्या अनुषंगाने मी काही बोलेन. मी प्रश्न विचारण्याकरता हात वरती करतो. सद्भक्त गोळे काका स्वामीजींना सांगतात सुधीरला काही विचारायचं आहे. स्वामीजी मानेनच होकार देतात. मी प्रश्न विचारतो. स्वामीजी तुम्ही एका ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे सद्गुरु आपल्यावरती सहज प्रसन्न आहेत असं कुठल्या साधकांनी समजू नये, तशी त्याच्याकरता नेत्यांनी कठोर साधना करावी लागते, तर तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे? स्वामीजी क्षणभर थांबतात, चेहऱ्यावरून हात फिरवतात, असं तळहाताकडे एक क्षण दोन क्षण पाहतात आणि बोलायला सुरुवात करतात. अरे बच्चा, हेच अभिप्रेत आहे की तुम्ही सर्वांनी विशेषतः तरुण मुलामुलींनी अतिशय कठोर अशी साधना केली पाहिजे. कठोर साधना म्हणजे काय बरं? सकाळ संध्याकाळ एक एक तास ध्यान केलं पाहिजे. अतिशय मनापासून नामस्मरण, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथाचा अंतरंग अभ्यास केला पाहिजे. सुसज्ज या अशा ध्यान मंदिरामध्ये नियमित उपस्थिती त्याची असली पाहिजे. मला सांग बरं, हे सगळं कठीण आहे का? पण आपल्या पक्षी मात्र ते कठीण होऊन बसले, कारण का आपलं आचरण, आपली प्रकृती या सर्व गोष्टींना तितकीशी अनुकूल नाही. ती प्रकृती इकडे वळवणं म्हणून कठीण. हे सगळं जर व्हायचं असेल तर आहार विहार अतिशय शुद्ध असले पाहिजेत. ज्ञानोबांनी कसं लिहिलंय बरं? आहार तरी सेविजे पर युक्तीचेनी मापे मविजे, क्रिया जाता आचरिजे तयाची स्थिती, मपितला बोली बोलीजे, मिथुला पावली चालीजे, निद्रेही मानू दिजे अवसरे एके. हे सर्व वाचत असताना, अर्थ पाहत असताना आतमध्ये डोकावून बघितलं पाहिजे, आपलं असं होतं ना, आपण असं करतो ना. कर्म करत असता सद्गुरूंची पूजा या भावाने कर्म करायची, सावध राहून नंतर ती त्यांना अर्पण करायची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर एका भगवंताचाच ध्यास हवा. हातापायामध्ये विषय चालतील परंतु इथं आतमध्ये रामच हवा. इथं जर विषय असतील तर मग संपलं. बस एवढंच अभिप्रेत आहे. आणि बच्चा, सद्गुरूंची प्रसन्नता म्हणजे काय बरं? सद्गुरू ज्या आनंदामध्ये आहेत तो आनंद ध्यानकाली, इतर व्यवहारकाली साधकाला हळूहळू अनुभवायला यायला लागतो. काही कारण नसताना उगाच शांत प्रसन्न असं वाटतं. बाहेर तरी गडबड गोंधळ असला तरी आतली शांती टिकून राहते असं त्या साधकाला अनुभवायला येतं. फक्त हे सगळं हळूहळू होत असतं. त्याच्याकरता नेटाने कठोर साधना करायची असं मी म्हणतो. माझी खात्री आहे हे सगळं तुम्ही कराल. बघ, नुसतं बोलताना देखील मला धाप लागली, मग करताना काय बरं होत असेल? परंतु तुम्ही हे सर्व करावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. स्वामीजींच्या सर्व बोलण्यामध्ये साधकांच्या विषयीची तळमळ अतिशय जाणवत असेल. एक शेवटची आठवण. 15 डिसेंबर 1994, आज स्वामी स्वरूपानंदांची जयंती आहे. मी सकाळचं नेहमीच आवरून स्वामीजींच्या दर्शनाकरता केंद्रामध्ये जातो. आज बरीच गर्दी असल्यामुळे सर्वजण दाटीवाटीने खोलीमध्ये बसतात. बसल्यानंतर स्वामीजी बोलायला सुरुवात करतात. आज अत्यंत आनंदाचा दिवस, आपल्या स्वामीजींची जयंती. स्वामीजी थोर थोर संत होते. माझं भाग्य म्हणून मला स्वामीजींचं दर्शन घडलं. पावसला मी जात असू ना, त्या परिसरात गेल्यानंतर समजायचं की इथं महात्मा राहतो. त्या खोलीमध्ये प्रवेश करता क्षणीच मनातले सगळे प्रश्न संदेह निवळून जात असत. ज्ञानोबांच्या बहुतेक सर्व ग्रंथांवरती आपल्याला समजावं म्हणून स्वामीजींनी अतिशय गोड रूपांतर केलं आहे. त्यांचा स्वभाव अतिशय मृदू प्रेमळ असा होता. माझ्यावरती त्यांचं विशेष प्रेम होतं. कधी कोणाला ते अज्ञार्थी असं बोलत नसत, असं करावं असं केलं तर अधिक चांगलं असं सांगायचे. त्यांची शिकवण तरी किती सोपी, सोहम ध्यान, नाम, सद्ग्रंथांचं परिशीलन आणि सावध राहून व्यवहार. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी परमार्थाचं गौरीशंकर गाठलं म्हणून ते थोर. इथं हा जो सगळा परमार्थाचा दरबार भरवलाय ना, ते सर्व स्वामी कृपेची लक्षणं आहेत. स्वामींचीच कृपा इथं काम करते आहे, मी केवळ निमित्त मात्र आहे. स्वामीजी त्यांच्या सद्गुरूंच्या विषयी बोलायला लागले की थांबूच नये असं वाटायचं. स्वामीजींनी मग एका साधिकेला अभंग म्हणायला सांगितला. गुरु तोची देव हाची ठेवी भाव, सद्गुरु गौरव कायवानू. स्वामीजी अतिशय स्तब्ध होऊन डोळे मिटून तो अभंग ऐकत होते. जणू पावसला स्वामीजींच्या खोलीमध्ये ते पोचलेले होते. स्वामीजी त्यांच्या आठवणी यांच्यावरती कितीही बोलत राहिलं तरी वेळ पुरणार नाही. स्वामीजी आणि मातोश्री सरलातेंनी साधक विश्वाकरता अक्षरशः खस्ता खाल्ल्या, आपलं आयुष्य झिजवलं, पोतेऱ्यासारखा देह वापरला. त्यांचा महिमा शब्दामध्ये वर्णन करणं कठीण आहे. तुकोबा जसं म्हणतात ना, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांचे, तयांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे साचार ब्रह्माधिका, तापली चंदन निववितो कुडी, त्रिगुण तो काढी संत संग, माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग, संतांचे वचन वारी जन्म दुःख, निष्ठान्न ते भूक निवारण, तुका म्हणे तेथे न पाचार असा जावे, संत चरणी भावे रिघावया. स्वामीजींनी जो परमार्थ सांगितला, जी शिकवण आपल्याला दिली, ते आचरणा करण्याकरता आपण त्यांच्या चरणांची शक्ती बुद्धी मागूया. हरिओम.
सुधीरच्या मनोगतात आपण पाहिलं की स्वामीजींचा पॉझिटिव्ह अप्रोच आणि लॉजिकल परमार्थ तरुणांना त्यांच्याकडे खेळवून ठेवत असत. केवळ प्रवचनांवर नाही तर कृतींवर त्यांचा भर असे. आपलं आचरण आणि प्रकृती साधना म्हणजे विकर्मन बसून वेगळी झाली आहे, म्हणून आपल्याला साधना कठोर वाटते असं ते म्हणाले. आपलं आपल्या वागण्यावर लक्ष असायला पाहिजे. कर्म करताना साक्षीभाव, ध्यानखाली सोहमभाव आणि इतरांशी व्यवहार करताना वासुदेव भाव, तोच मी याची सारखी आठवण ठेवणे हाच साधनेतील सर्वात महत्वाचा भाग आहे असा त्यांचा उपदेश होता. आजच्या उत्सवाचे औचित्य साधून अजून एक गोड कार्यक्रम आता आपण करणार आहोत. तो म्हणजे पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी लिहिलेल्या साधकाचा सांगाती या ग्रंथाचं पुनर्प्रकाशन. या ग्रंथाची तिसरी आवृत्ती आज प्रकाशित होत आहे. स्वामीजींचे बालमित्र आणि गोड अभंगांमुळे आपल्या सर्वांना सुपरिचित झालेले प्राध्यापक डॉक्टर मुकुंदराव तापकीर यांच्या हस्ते हे प्रकाशन आज होणार आहे. मी तापकीर सरांना विनंती करतो की त्यांनी साधकाच्या सांगाती या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करावे.
बरेच दिवस मला गायन सेवेची संधी मिळायची, आज मला प्रकाशन सेवेची संधी स्वामीजी तुमच्याकडून मिळाली. पूजनीय स्वामीजींच्या ग्रंथांच्या पैकी एक ग्रंथ साधकाचा सांगाती या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीने मी करतो आहे, त्याचा आपण स्वीकार. आपल्या या ग्रंथाची पहिली प्रत पहिली आवृत्ती 2002 साली आपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या उपस्थितीमध्ये झाली. पुन्हा ग्रंथाची मागणी वाढल्यामुळे दुसऱ्यांदा प्रकाशन करावं लागलं आणि पुन्हा पुन्हा या ग्रंथाला मागणी वाढल्यामुळे आज आपण तिसऱ्यांदा आपल्या सर्वांच्या साक्षीनं कवींच्या ग्रंथाचे प्रकाशन करतो आहे. आपल्या मंडळाने अनेक ग्रंथांचं प्रकाशन केलेलं मला याचं वैशिष्ट्य असं वाटतं, एक दोन ग्रंथ जर सोडले तर बहुतांश आपल्याकडचे ग्रंथ हे छोट्या स्वरूपाचे असतात, कमी पानांचे असतात. आता छोटे काही ग्रंथ प्रकाशनाची परंपरा आपल्या मंडळाची दिसते मला. पण म्हणून काय झालं, पारमार्थिक जीवनाच्या वाटचालीत एखादाच विषय, एखादंच सूत्र हे लक्षात घेऊन स्वामीजी जे भाष्य करतात ते शब्दबद्ध करून अशा ग्रंथरूपाने आपल्या पुढे येतात. स्वामीजी नेहमी सांगतात की ब्रह्मसूत्र हे किती पानांचं आहे, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय याची प्रचिती आपल्या सर्वांना येते. अशाच मालिकेतील हा एक ग्रंथ आहे साधकाचा संगाती. या ग्रंथात नेमकं काय आहे मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. सत्संगाच्या वेळेला आपल्यासारख्या साधकांनी पारमार्थिक जीवनातील विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं, उद्बोधक उत्तरं ही स्वामीजींनी दिलेली आहेत. या सर्व प्रश्नोत्तराचं सार रूपाने आपण जे प्रत्यक्ष ऐकलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे, परंतु ज्यांच्यापर्यंत ही ऐकण्याची संधी मिळत नाही, श्रवणाची संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी आणि पुन्हा पुन्हा त्याचं आपण वाचन करावं, चिंतन करावं, असं आपल्या सर्वांसाठी या ग्रंथातून बरंच काही आपल्याला पाहायला मिळत. सत्संगाचा कार्यक्रम हा आपल्या एकूणच कार्यक्रमातला अतिशय महत्वाचा भाग असतो आणि आपण सर्वजणच उत्सुक असतो. मला सुद्धा कार्यक्रम खूप भावतायचं कारण म्हणजे आपल्यासारख्या अनुभवी परमार्थाची वाटचाल करणाऱ्या साधकांनी विचारलेले अतिशय विचक्षण प्रश्न असतात. बरे प्रश्न विचारणारे साधक आहेत, अनुभवी आहेत, आणि त्यात हे इकडचे तिकडचे कुठचे साधक नाही, पुण्यातले साधक आहेत, आणि त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही सर्व मार्गदर्शक मंडळी आणि पूजनीय स्वामीजी एका क्षणाचाही विलंब न घेता प्रश्न वाचतात आणि तत्काळ त्याची समर्थ उत्तर देतात. प्रश्न न विचारलेल्या माझ्यासारख्याला असं वाटतं की हे अगदी आपल्या मनातले प्रश्न विचारले बरं झालं, कोणीतरी आपल्या मनातले प्रश्न विचारलं आणि त्याचं समाधान आपल्या सर्वांना मिळतं. प्रचंड तहान लागलेल्या व्यक्तीला भरपूर थंड पाणी प्यायला मिळावं, त्याचं जर समाधान होतं तसं या सत्संगातील विचारलेल्या प्रश्नांना जे उत्तर आपण ऐकतो ते उत्तर ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा असं खूप समाधान मिळत. या प्रश्नोत्तराची किंवा सत्संगाचे दुसरं वैशिष्ट्य मला असं वाटतं की प्रश्न आला म्हणजे बरेच वेळा महाविद्यालय शिकवताना आम्ही सर्व शिक्षक मंडळी जर खूपच अवघड प्रश्न सांगतो पुढच्या वेळी आपण घेऊ, जरा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आपण. अर्थात शेठ सर मला साक्षीदारीचं सांगतील की आता असे प्रश्न विचारणे विद्यार्थी की आम्हाला काही भेटत नाही, त्याचा साक्षीदार बरेच आहेत, म्हणून साक्षात माझा मुलगा साक्षीदार. वर्गात प्रश्न विचारणारे विद्यार्थी पाहिजेत, तेवढी संख्याही पाहिजे. पूर्वी शिवाजीराव भोसले असं भाषणात सांगत असत, त्याची प्रचिती आम्हाला येते की वर्गात मुलं इतकी नम्र होतात की तुम्ही काही सांगा मी लिहून नोट्स फक्त तुम्ही द्या, तुम्ही सांगा आम्ही लिहून विचार आम्हाला प्रश्न विचारू नका, आम्ही तुम्हाला काय अडचणी टाकणार आहे की या प्रश्न उत्तर द्या. एवढंच काय की मुलं इतकी नम्र भावाने लिहितात की जर प्राध्यापक म्हटले की मी उद्या येणार नाही तर ते सुद्धा त्या नोट्स मध्ये लिहितात की उद्या येणार नाही. आणि त्यामुळे या सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये याच्या सर्वांची प्रचिती फार वेगळ्या प्रकारची असते. या ग्रंथाचं मी वर्णन करण्याची माझी पात्रता नाही, आवश्यकता मला वाटत नाही. फक्त या ग्रंथात एकूण 31 प्रकरण आहेत. साधकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचं वर्गीकरण करून निवडक अशा 31 प्रश्नांची उद्बोधक उत्तरं स्वामीजींनी दिलेली आहेत. ती यादी जर आपण पाहिली तर त्यातील काही विषय म्हणजे आत्मानंदाचे स्वरूप, ध्यानापूर्वीचे सोहम श्वास, अनुसंधानाचा अभ्यास, कृतार्थ जीवनाचा पाया, नामस्मरण, सद्गुरूचा अनुग्रह, ध्यानातील अनुभव, साधना व्यवहार, दैवी गुणसंपदेचा अभ्यास, असे कितीतरी विषय जे पारमार्थिक जीवनात वाटचाल करताना आपल्याला पडतात आणि त्याला सर्वच ठिकाणी योग्य उत्तर मिळतील असे नाही. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या ग्रंथामध्ये आहेत. त्यांना प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामागे आपले सर्व मार्गदर्शक मंडळांनी स्वामीजी यांच्या आत्मप्रचिती आणि त्यांच्या अध्यात्माची बैठकीची खोली किती व्यापक आहे त्याचा आपण सर्व अनुभव घेत असतो. त्यामुळे या ग्रंथाच्या पानोपानी जाणवतं की हे सर्व प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले, प्रश्न उत्तर आपण पुन्हा पुन्हा वाचावीत आणि आपलं कसं काय चाललेलं आहे ते आपण समजून घ्यावं अशा प्रकारचा ग्रंथ मला वाटतो. याशिवाय अजून काही पुस्तकात आहे ते म्हणजे आपल्या शिष्यांना परमार्थाची वाटचाल सुकर करता यावी याची तळमळ स्वामींची किती आहे हे शब्दात शब्दात जाणवलं. मला एकच उतार या ठिकाणी 4-5 ओळींचा आहे, पान नंबर 9 मध्ये. सद्गुरूवर प्रेम, त्यांच्या कार्यावर निष्ठा, साधनेवर निष्ठा, ज्यांचा उल्लेख आत्ताच्या पूर्वीच्या वक्त्यांनी केलेला आहे, या सर्व गोष्टी एकच आहेत. सद्गुरूंच्या कार्यावरील व साधनेवरील निष्ठा व प्रेम हे सद्गुरूंच्या सहवासात राहून वाढते. ही कार्यनिष्ठा साधननिष्ठा शिष्याने जोपासावी, वृद्धिंगत करावी अशी सद्गुरूंची इच्छा असते. सद्गुरू शिष्याला त्याच्या अंतर्यामी असलेल्या शाश्वत आनंदाकडे, आत्मस्वरूपाकडे निर्देश करत असतात. स्वरूपबोधाची प्राप्ती व्हावी म्हणून शिष्याला बोट धरून परमार्थ मार्गावरून पुढे नेत असतात आणि चारही मुक्तीचे धनी बनवतात. त्यामुळे शिष्यांचे सद्गुरू अगदी मनापासून प्रेम करणे स्वाभाविक गोष्ट आहे. सद्गुरूवरचे प्रेम हे केवळ देहापुरते मर्यादित न राहता निष्ठेने दृढतेने साधना करीत राहणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या कार्यावर प्रेम ठेवून सांगतात त्या शुद्ध ज्ञानापर्यंत आपल्याला जायचे आहे. पंत महाराजांच्या अभंगात 2 ओळी इथे कोट केल्या, तुझ्या प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझे पायी. हा भाव अंतकरणात स्वामीजी आपल्या जाणवतात आणि त्यामुळे या ग्रंथाचं मूल हे वेगळ्या प्रकारचं आहे. तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळेला विलियन दादा जसं आवर्जून सांगते हा ग्रंथ आवर्जून खरेदी करावा, हे धाडस मी काही करणार नाही. कारण मला खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने हा ग्रंथ खरेदी केलेला आहे, तो वाचलेला आहे. परंतु या ग्रंथातील विचार ज्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत अशा अनेक परमार्थाची वाटचाल करणारे आपल्या आसपास असतात, परंतु यांना त्या कारणामुळे ते येऊ शकत नाहीत. ज्यांना अशी तळमळ लागलेली आहे, आपण ज्याला मुमुक्षू साधक म्हणतो, अशा साधक वर्गांच्या पर्यंत या ग्रंथातील विचार पोहोचवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे असं मला वाटतं. त्यांच्या परमार्थिक वाटचालीत हा ग्रंथ पाथे ठरावा असं या ग्रंथाचं अमूल्य असं स्वरूप आहे. मला थोडा छंद आहे की आपल्या प्रकाशनाच्या अनेक प्रती मी खरेदी करतो आणि माझ्या अनेक मित्रांना जे ते येऊ शकत नाहीत त्यांना मी आवर्जून पाठवतो. 2 महिन्यापूर्वी मी नागपूरला एका पीएचडी नागपूर विद्यापीठात पीएचडी व्हायवासाठी गेलो होतो. तर नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर योगानंद काळे यांचं बायपासचं ऑपरेशन झालं. मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा तुम्ही त्यांची चौकशी केली आणि मुलं सध्या काय वाचताय त्यांच्या भेटीमध्ये घेऊन गेले आणि म्हणजे पाहि स्वामीजींचे सर्व ग्रंथ म्हणजे सध्या वाचतोय आणि मला तर काही प्रत्यक्ष पुण्यात येऊन ऐकता येत नाही पण तुम्ही तुमचा खूप आभारी आहे की त्यांचं जे विचारधन आहे या ग्रंथात जे अमूल्य अशा प्रकारचे पारमार्थिक मार्गदर्शन आहे ते मला ऑपरेशन नंतर कमारीची शांती प्राप्त झालेली आहे. माझी कृपया स्वामी नमस्कार सांगा आणि माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचव. त्यामुळे अशा प्रकारचे ग्रंथ साधकाचा सांगते काय किंवा अशा अनेक प्रकारचे ग्रंथ आपण आपल्या आसपास राहणाऱ्या आणि आपल्यावरती खरं प्रेम असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या पर्यंत पोहोचवणं हे मला वाटतं अभिप्रेत आहे. त्यांना भेटीच्या स्वरूपामध्ये आपण हे पुस्तक जरूर द्यावं. या ठिकाणी मला या ग्रंथाचं प्रकाशित करण्याची संधी स्वामीजी आपल्या कृपेने मिळाली. मी आपला आणि मंडळाचा अतिशय मनपूर्वक आभारी.
या ग्रंथाची मूळ किंमत 40 रुपये आहे. आज मंडळ हा ग्रंथ रुपये 30 या सवलतीच्या दरात देत आहे. सर्व साधकांनी याचा लाभ घ्यावा. यानंतर सद्भक्त तो हेमाताई पुरोहित एक अभंग म्हणतील.
श्रीमुख सागिरे कुंडले गोमती श्रीमुख सागिरे कुंडले गोमती तेथे माझी दृष्टी बैसलीसे तेथे माझी दृष्टी बैसलीसे तेथे माझी दृष्टी बैसलीसे श्रीमुख सागिरे कुंडले गोमती श्रीमुख सागिरे कुंडले गोमती पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी कटे वरी कर समचरण साजिरे कटे वरी कर समचरण साजिरे देखावया स्फुरे मनो माझे देखावया स्फुरे मन माझे श्रीमुख सागिरे कुंडले गोमती श्रीमुख सागिरे कुंडले गोमती माहेरीची आस दसरा दिवाळी माहेरीची आस दसरा दिवाळी बाहे ठेवी निढळी बाहे ठेवी निढळी वाट पाहे बाहे ठेवी निढळी वाट पाहे श्रीमुख साजिरे कुंडले कोमटी श्रीमुख साजिरे कुंडले गोमटी बंदी जननामा उभा महाद्वारी बंदी जननामा बंदी जननामा नामा बंदी जननामा उभा महाद्वारी कीर्ति जराजरी कीर्ति जराजरी वर्णित से कीर्ति जराजरी वर्णित से श्रीमुख साजिरे कुंडले गोमटी श्रीमुख साजिरे कुंडले गोमटी एथे माझी दृष्टी बैसलीसे ते माझी दृष्टी बैसलीसे श्रीमुख साजिरे कुंडले गोमटी श्रीमुख साजिरे कुंडले गोमटी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी।
अजून एक आनंदाची बातमी म्हणजे सद्भक्त सुरेशराव बडवे पंढरपूरून श्री विठ्ठलाचा प्रसाद आणि महावस्त्र घेऊन आले आहेत। त्यांच्या रूपाने साक्षात पांडुरंगाचेच आशीर्वाद आज या कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत। मी सुरेशरावांना अशी विनंती करतो की त्यांनी देवाचा प्रसाद आणि महावस्त्र पूजनीय स्वामीजींना अर्पण करावे। यानंतर सद्भक्त आनंद पावसून परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांचा प्रसाद घेऊन आज खास या कार्यक्रमासाठी आले आहेत। त्यांनी तो प्रसाद परमपूज्य स्वामीजींना अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करतो। एक विशेष निवेदन आहे। पुढील रविवारी म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 ते 8 या वेळेत याच वास्तूत अश्विन शुद्ध चतुर्थीचा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत। याच दिवशी 1992 साली स्वामी माधवनाथांनी संप्रदायाचे उत्तराधिकारी नियुक्त केले होते। या कार्यक्रमासाठी सर्वांना सस्नेह निमंत्रण। तारीख आणि वेळ पुन्हा एकदा सांगतो। पुढील रविवारी 10 ऑक्टोबर सायंकाळी 6:30 ते 8 गणेशपुरम या वास्तूत सद्भक्त आनंद आपल्याला स्वामीजींची एक आठवण करणार आहे।
गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सदसंतन की जय। गेली 20 वर्ष मी पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीची पहाटेच्या काकडारतीपासून पूर्ण पूजेची मंदिर बंद करीपर्यंतची सेवा अभिहातपणे घडत आहे माझ्याकडून। आणि मध्यंतरी स्वामींना प्रार्थना केल्यावर स्वत स्वरूपानंदाने मला समोर बसून तीन वेळा स्वहमची क्रिया करून दाखवली. स्वहम ध्यान शिकवलं आणि ही क्रिया इथे पूर्ण झाली. आता कसली आवश्यकता राहिली नाही असं स्पष्ट सांगितलं. त्यानंतर स्वामींनी जिथे 40 वर्ष अनंत निवासात सगुण लीला केली, स्वामी माधवनाथ अमलानंद सत्यदेवानंद यांसारखे परमशिष्य निर्माण केले, तिथे मी रोज स्वामींच्या गादीवर दर्शनाला अजूनही जातो. जेव्हा जेव्हा मी खोलीत जातो तेव्हा गादीवर डोकं टेकल्यानंतर स्वरूपानंद समोर असतातच आणि भाव अवस्था प्राप्त होऊन प्राण वर जाऊन समाधीपर्यंतची स्थिती अनेक वेळेला प्राप्त होते. एकदा असा अनुभव आला की रोज स्वामींचं दर्शन होतच असे. एकदा गादीवर डोकं टेकल्यानंतर नित्यप्रमाणे डोळे उघडून पाहिल्यावर समोर स्वामी माधवमत बसलेले होते. मी सहज स्वतःशीच उद्गारलो की आज या रूपात कसं काय आपल्याला दर्शन झालं, रोज आपण स्वरूपानंदांना पाहतो तर स्वामी माधवनाथांकडे पाहिल्यावर तीच एक अवस्था मला प्राप्त झाली. आणि स्वामी माधवनाथ मला त्यावेळी असं म्हणाले की सध्या मी इथे असतो. त्याच्यानंतर स्वामी माधवनाथांनी देह ठेवण्यापूर्वी 1 वर्ष अगोदर मला एक पत्र पाठवलं होतं. ते पत्र आजही निरंजना कुलकर्णी यांच्याकडे आहे, आपण वाचत गेलो. त्यांनी मला आशीर्वाद पाठवले होते आणि माझ्या गुरूंच्या समाधीची तू सेवा करीत आहेस तर तिथेच राहा आणि त्यातच तुझं परमकल्याण आहे असा अनुभव घेऊन पाठवलं होतं. नंतर परत एकदा काही दिवसांपूर्वीच असं स्वप्नदृष्टांत झालं की स्वामी माधवनाथ मला स्वप्नात येऊन सांगितलं की अनंत निवासात जी खोली आहे त्या खोलीत रोज पडून राहा असं सांगितल्यानंतर अजूनही मी रोज नित्याने न चुकता त्या खोलीत समाधीच्या दर्शनाला जातो. स्वामींनी सोहमचा ध्यान शिकवल्यानंतर खूप उत्कट अनुभूती आल्या. निर्विकल्प समाधीपर्यंतचा प्रवास स्वामींनी पूर्ण दाखवला आणि आजही मी त्या आनंदात आहे. आज इथे येण्याचं भाग्य मला लाभलं. स्वामीजींची भेट घेतली आणि थोड्या वेळ ते मनोगत व्यक्त करायला गेले. आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. श्री राम श्री राम.
यानंतर परमपूज्य स्वामीजींनी आपले भाव प्रकट करावेत अशी मी त्यांना विनंती करतो.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आज स्वामीजींचा जयंती उत्सव आपण साजरा करतो आहोत. स्वामीजींचा 94वा जयंती उत्सव आपण करतो आहोत. आनंदाची गोष्ट अशी आहे की स्वामीजींच्या सह धर्मचारिणी सह लीलाचारिणी सरलाताई आज आपल्यामध्ये आहेत आणि स्वामीजींच्या आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण हा समारंभ साजरा करतो आहोत. स्वामीजींच्या रूपाने आपल्याला एक जादूगार भेटला. ज्यांनी आपल्यावर विलक्षण अशी मोहिनी स्वामीजींच्या जवळ गेल्यानंतर एका पूर्णतेचाच अनुभव येत असे. स्वामीजींच्या अस्तित्वामध्ये पूर्णता होती. तिथं काही अपूर्ण नसे. संपूर्ण दिलासा, संपूर्ण सुख, संपूर्ण आनंद, संपूर्ण प्रेम त्यांच्या ठिकाणी सहज प्रत्ययाला येत आहे. स्वर्गीयचं सुख असं ज्याला म्हणतात ते सुख सहज त्यांच्या ठिकाणी वास करून असे. बोलणे सुंदर, चालणे सुंदर, लिहिणे सुंदर, वाचणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून द्यावी अशी समर्थांची जी ओवी आहे त्याला अनुसरून स्वामीजींचं जीवन होत. त्यांचं बोलणं चालणं लिहिणं वाचणं प्रवचन करणं सहज सलगी देणं सगळं सुंदर होत. त्यांचा परमार्थ देखील अतिशय सुंदर होता. त्यांच्या परमार्थामध्ये रसिकता होती आणि अति अंतरंगता होती. कधी कधी स्वामीजींच्या जवळ अतिशय दमदार, गंभीर आणि खूप सुखमय असं वातावरण भरून असे. आज स्वामीजींचा जयंती उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. स्वामीजींनी जे उत्तम ध्यान मंदिराचं स्वप्न पाहिलेलं होतं त्या ध्यान मंदिरामध्ये आपण हा जयंती उत्सव साजरा करतो आहोत. सकाळच्या वेळेला, सातच्या वेळेला अशा करता साजरा करतो आहोत की नंतर नऊ नंतर इथं रहदारी वाढायला सुरुवात होते, आपल्या सगळ्यांना पार्किंगची अडचण निर्माण होईल, संध्याकाळी तर अजूनच अडचण निर्माण होईल. आणि या ठिकाणी अशा करता साजरा करतो आहोत की आतापर्यंत स्वामीजींचा वर्धापन दिन उत्सव आपण एसपी कॉलेजमध्ये देखील साजरा करत असू, 98 आधी आपण अध्यात्म मंगलधाम मध्ये देखील साजरा करत असू, पण त्यांच्या कार्याच्या स्वतःच्या वास्तूमध्ये तो साजरा करण्याचं एक औचित्य या निमित्ताने. आणि ही सगळीच्या सगळी वास्तू सद्भक्तांनी एकदा तरी वर्षातून भरून जावी अशा एका इच्छेने या वास्तूमध्ये आपण आणि या वेळेला हा वर्धापन दिन उत्सव, जयंती उत्सव आपण साजरा करतो आहोत. मज माझी लपे आत्मतत्व जरी सन्मुखची तरी सर्व काळ, स्वामीजींचा एक अभंग आहे. गुरु बोधे घेता आपलाची शोध होतसे प्रबोध सर्व काही, धरणे सोडणे येथे काही नाही, स्वभावेची पाही मोक्ष सुख, माधव म्हणे आता घेतसे विश्रांती, संसाराची भ्रांती सांडोनिया. माझ्यामध्ये आत्मतत्व जरी लपून राहिल्यासारखं दिसलं तरी देखील माझ्या सर्वत्र तेच भरून राहिलेलं आहे अशी प्रचिती स्वामीची सांगतात. ब्रह्मवेदम अमृतम पुरस्ताद ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्च ऊर्ध्वम प्रसृतम. सर्व ठिकाणी परमात्मा भरून राहिलेला आहे आणि आपण ज्या दिशेला तोंड करू त्या दिशेला तो आपल्याला सन्मुखच आहे असं स्वामीजी म्हणतात. याचं कारण तो आत भरून राहिलेला आहे, आत लपलेला आहे. आत लपलेला परमात्मा ज्याला समजला, आत लपलेला परमात्मा ज्याच्या लक्षात आला त्याला तो बाहेरही समजतो. आदौ ब्रह्माहम अस्मी, आधी मी परमात्म स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे असा बोध घ्यावा. त्यानुभव उदितो खलविदम ब्रह्म पश्चात, आणि त्याच्यानंतर सर्वत्र तेच भरून राहिलेलं आहे असं सहज समजत दिसत. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते, सर्व भूतात लपलेला आत्मा तसा प्रकाशित होत नाही. दृश्यते तु अग्रया बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी भी, सूक्ष्मदर्शी पुरुष सूक्ष्मदर्शी भी, याचा अर्थ सूक्ष्म दर्शन घेणारा पुरुष अग्रबुद्धीने त्याला जाणतो. एकाग्र आणि सूक्ष्म, एकाग्र आणि अग्र अशा बुद्धीनी ते परमात्म तत्व जाणलं जात. या सूक्ष्म बुद्धीचं वैशिष्ट्य असं आहे की त्या सूक्ष्म बुद्धीमध्येच परमात्म्याचा प्रकाश पडतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी जातात, मन जात, चित्त जात, अंतःकरण अतिशय निर्मळ होत, पण जी बुद्धी आहे ती बुद्धी सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्मतर होत आपल्या स्वतःचा जाणण्याचा अभिमान सोडते आणि तिच्यातच आत्मतत्व प्रकाशित होतं. बुद्धी जात नाही, जो इंटेलेक्ट आहे तो अत्यंत शुद्ध स्वरूपात शिल्लक राहतो आणि तोच आत्मस्वरूपाचं यथार्थ दर्शन देतो. आपण जी बुद्धी समजतो त्या बुद्धीचा मात्र तो पलीकडचा आहे. म्हणून यो बुद्धे हे परतस्तु सहा हे श्रुतीवचन तर खरंच आहे. अशा प्रकारचं आत्मतत्व माझ्या सन्मुख सर्व काळ आहे असं स्वामीजी म्हणतात. याचा अर्थ असा की ते जेव्हा तुमच्याकडे माझ्याकडे पाहत होते तेव्हा आपल्याकडे आपल्यामध्ये परमात्मा आहे या बुद्धीनी या भावानी या दृष्टीने ते आपल्याकडे पाहत होते. ते पूर्णतेच्या बोधामध्ये होते आणि पूर्णतेच्या बोधानी आपल्याकडे पाहत होते. जे जगेसी जुनाट सोयरिक, कोणाही व्यक्तीची आणि आपली अत्यंत जुनी ओळख आहे. तृप्तीनी आठवणी सांगितल्या, सुधीरनी आठवणी सांगितल्या. का त्यांनी एवढं प्रेम केलं? का ते म्हणत होते की तुझं लग्न ठरण्याच्या दरम्यान, लग्न होण्याच्या दरम्यान तू जे काही बोलशील खरं खोटं त्याचं पाप माझ्यावर असू दे. का म्हणत होते? याचं कारण अभेदत्वानेच पाहत होते. आपले सोयरे सगळे संबंधित आहेत तसेच पाहत होते. इतके हितसंबंधित ते होते. असं असल्यामुळं ते त्या पातळीचं प्रेम करू शकत होते. स्वामीजी म्हणतात की गुरु बोधे घेता आपलाची शोध होत असे प्रबोध सर्व काही. गुरुबोधानी आपल्या स्वतःचा शोध घेताना सर्व काही प्रबोध आपल्या अंतर्यामी होतो. गुरुबोध कोणता? तेच तू आहेस, तत्वमसी हा गुरुबोध आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक महामुनींनी आपल्या मुलाला केलेला हा उपदेश आहे. तेच तू आहेस, ते परमात्म तत्व तू आहेस. तत्वमसी श्वेतकेतो, ती श्वेतकेतू नाव असलेल्या आपल्या मुलाला त्यांनी उपदेश केला की ते परमात्म तत्व जे निर्गुण निराकार अक्षर अव्यय अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद शांत स्वरूप ते परमात्म तत्व आणि तू एक आहात हा गुरुबोध आहे. आता आनंद म्हणाला ना की स्वामीजींनी सोहम सोहम असं करायला सांगितलं. याचा अर्थ काय? ते परमात्म तत्व आणि मी एक आहोत हा गुरुबोध आहे. या छांदोग्य उपनिषदामध्येच या गुरुबोधाच्या सहाय्याने या गुरुबोधाच्या अधिष्ठानावर आपलाच शोध कसा घ्यायचा याचा एक मार्ग सांगितला जो दहर विद्या या नावाने प्रसिद्ध आहे. फार सुंदर आहे. ते असं म्हणतात की अथ यदिदम अस्मिन ब्रह्मपुरे दहरम पुंडरिकम पेश्म. ब्रह्मपुरात म्हणजे या शरीरामध्ये एक लहान कमलाकार असं स्थान आहे. पुंडरिकम कमलाकार असं स्थान आहे. दहरोस्मिन अंतराकाशः आणि या कमलाकार अशा स्थानामध्ये एक लहानस आकाश आहे. हे ते कमलाकार स्थान आणि त्या कमलाकार स्थानामध्ये एक लहानस आकाश आहे ज्याला चिदाकाश मूर्धनी आकाश गगनाकाश हृदयाकाश मस्तकाकाश अशी अन्य नावं देखील आहेत. तस्मिन यदौत तत् अन्वेष्टव्यम त्या अंतराकाशामध्ये कमलाकार असं जे स्थान आहे त्याच्या आत जे लहानस आकाश आहे त्या आकाशामध्ये आत जे आहे तद वाव विजिज्ञासितव्यमिती त्याच्या आत जे आहे ते जाणण्याची इच्छा करावी असं म्हणतात. आणि तत् ते ब्रुयुः अशा वेळेला शिष्य आचार्यांना म्हणेल, शिष्य म्हणत काही नाहीये पण असं म्हटल्यानंतर शिष्य आचार्यांना काय म्हणेल असं म्हणून उपनिषद पुढे सांगतं, यदिदम अस्मिन ब्रह्मपुरे दहरम पुंडरिकम वेश्म. हे या ब्रह्मपुरामध्ये लहान कमलाकार असं जे स्थान आहे त्यात जे अंतराकाश आहे, किं तदत्र विद्यते यद अन्वेष्टव्यम यद वाव विजिज्ञासितव्यम, त्यात जे काही आहे ते काय आहे की जे जाणण्याची इच्छा करावी असं शिष्य आचार्यांना म्हणेल. आचार्य शिष्याला जेव्हा म्हणतील की हे कमलाकार स्थान आहे त्याच्यात एक छोटस आकाश आहे आणि त्याच्या आत पाहण्याची आणि जाणण्याची इच्छा करावी, तेव्हा शिष्य आचार्यांना असं म्हणेल की तिथं विशेष असं काय आहे. अशा वेळेला आचार्यांनी काय म्हणावं हेही हे उपनिषद सांगतं. हे उपनिषद असं म्हणतं सब्रुयात आचार्य आचार्यांनी अशा वेळेला म्हणावं की यावान वा अयम आकाश हा जेवढं हे बाह्य आकाश आहे तावान येशोंतरी हृदये आकाश हा तेवढं हे अंतरहृदयातलं देखील आकाश आहे. बाहेर हे जे आकाश आहे तर तेवढंच हे आत अंतरहृदयात देखील तेवढंच आकाश आहे. आणि बाहेरच्या आकाशात जे जे म्हणून सर्व आहे स्वर्ग पृथ्वी या बाहेरच्या आकाशातच सामावलेली आहे. नक्षत्र अग्नि वायू विद्युत हे सर्व जे बाहेरच्या आकाशात आहे तेच आपल्या देखील आकाशात आहे. सब्रुयात आचार्यांनी असं म्हणावं नास्यम जरया एतद् जीर्यती या देहाच्या जरेनी हे जीर्ण होत नाही. देह म्हातारा होत जातो पण जे हे आकाश आहे हे आकाश तरुणच राहतो आणि त्या आकाशात जे विद्यमान आहे तेही कधीही जीर्ण होत नाही. न वधे नास्य हन्यते वधानी याचा वध होत नाही, हे मारलं जात नाही. एतत् सत्यम ब्रह्मपुरम हे ब्रह्मपूर शरीर सत्य आहे. अस्मिन कामा हा समाहिता हा यात वेगवेगळ्या इच्छा स्थित आहे पण या सर्व इच्छांमध्ये ते आत जे आहे कमळाच्याही कमलाकार स्थानाच्याही आत असणार छोटस अंतराकाश आहे तर तिथं पाहत राहूया, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. यालाच आपला शोध घेणं असं म्हणतात. आपणच आपला शोध घेण. हा शोध घेतल्यानंतर काय घेईल? स्वामीजी म्हणतात गुरु बोधे घेता आपलाची शोध होत असे प्रबोध सर्व काही. सर्व काही प्रबोध सर्व काही समजणं हे त्या ठिकाणी होईल ग्रंथांच्या वाचनाने नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्याः प्रवचन खूप करून अथवा ऐकून हे समजणार नाही. जो आपल्या आत याचा दीर्घ काळ शोध घेईल त्याला मात्र याचा प्रबोध होत नाही. धरणे सोडणे येथे काही नाही स्वभावेची पाही मोक्ष सुख. माधव म्हणे आता घेतसे विश्रांती संसाराची भ्रांती सांडवलिया. आपण संसार करतो ही भ्रांती किंवा संसार ही मुळात भ्रांती. संसार सत्य वाटणं हीच मोठी भ्रमासारखी गोष्ट आहे. संसार भ्रमासारखी गोष्ट आहे हे तेव्हा समजत जेव्हा एखादा मृत्यू घडतो. काल होते काय आणि आज नाहीत काय भ्रमासारखं सगळं आहे असं मनुष्य म्हणतो.
पण ते फार थोडा काळ त्याचा हा भाव टिकतो. संसार हा सत्य आहे असं दीर्घ काळ वाटत राहणं आणि या संसाराच्या सत्यतेच्या भ्रमामुळं सगळंच भ्रममय होऊन जातं. मग आपलं मन आपल्याला जे काही सांगतं तर ते भ्रमासारखंच असतं पण खरं वाटायला लागतं. आपली प्रकृती हा तशा पद्धतीने भ्रमाचाच गोष्टीचा भाग आहे पण आपल्याला खरं वाटायला लागतं आणि आपल्या प्रकृतीच्या चष्म्यातून पाहिलेलं विश्व देखील खरं वाटायला लागतं. जसं प्रकृती दाखवते तसं वाटायला लागतं. म्हणून नॉर्मल साईट 6x6 ही जी दृष्टी आहे ही नॉर्मल साईट म्हणजे संत ज्या पद्धतीने विश्वाकडे पाहतात ती खरं म्हणजे. आता हे निराळ की माझी दृष्टी हा काढल्यानंतर चष्मा मला वाचताच अगदी येत नाही म्हणून मी तो चष्मा लावतो आणि याला तुमच्या माझ्या पक्षी नॉर्मल साईटच आपण म्हणतो. पण खरं म्हणजे यथातथ्य यथासत्य जे जसं आहे तसं दिसणं ही नॉर्मल साईट जर असेल तर अत्यंत खरेपणाने अस्तित्व मात्र असा जो परमात्मा सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे तो सदा सर्व काळ प्रत्ययाला येणं दृष्टोत्पत्तीस पडणं ही खरं म्हणजे स्वाभाविक आणि नैसर्गिक अशी दृष्टी आहे. स्वामीजींनी जर त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यभर काही केलं असेल तर याबद्दल जागृती निर्माण करण्याचं काम स्वामीजींनी केलं. सुशिक्षित वर्गामध्ये सुशिक्षित अथवा विचार जे करू शकतात अशा वर्गामध्ये सुशिक्षित वर्गाची अडचण अशी आहे की त्यांच्या सुशिक्षिततेपोटी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन मोठ्या भावानी आळंद घेऊन पंढरीला देखील जाऊ शकत नाही. चांगलं आहे पण करू शकत नाही कारण तेवढा भाव नाही. पण सुशिक्षित मंडळींमध्ये एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे बुद्धीच्या अथवा विचाराच्या सामर्थ्याने ग्रंथांच्या अंतर्यामी सश्रद्धेतेने पोचता तरी येत. सश्रद्धेतेने तुळशी वृंदावन डोक्यावर जरी घेता येत नसलं तरी देखील ग्रंथामध्ये प्रवेश करता येतो, श्रवण करता येत, श्रवणात जे सांगितलेलं आहे ते समजतं, भावाच्या डोळ्यांनी देखील समजतं, बुद्धीच्या डोळ्यांनी देखील समजतं. हे दोन्ही नेत्र महत्वाचे आहेत आणि अशा वर्गाला स्वामीजींनी ऍड्रेस केला. अशा वर्गाला स्वामीजींनी आपल्या समोर ठेवलं आणि स्वामीजींच्या कार्याला आलेलं यश आपण सगळेजण पाहतो आहोत. 1976 सालापासून ते 1996 सालापर्यंत 20 वर्ष स्वामीजींचा खूपच जवळून सहवास मला मिळाला. त्यांच्या सहवासामध्ये असणारी जी जादू होती ती जादू त्याचा प्रभाव त्याच्यानंतरही जरी 14 वर्ष झाली तरी तसाच आहे एवढं नाही तर उलट वाढतच गेला असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांचीच तशी स्थिती आहे. आपण जसे होतो तसं स्वामीजींनी आपल्याला स्वीकार आणि आपण जिथं होतो तिथून आपल्या बोटाला धरून त्यांनी पुढे चालवलं. स्वामीजींच्या मगाशी हेमंतांनी सांगितलं की स्वामीजींच्याच मार्गदर्शनाखाली हे ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ त्या काळात निर्माण झालं. त्या ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाने काळाची गरज विशिष्ट गरज लक्षात घेऊन हे एवढं मोठं भव्य ध्यान मंदिर उभं केलं. स्वामीजींच्या प्रेरणेनेच हे सर्व घडलं. या वास्तूचा जो वर्धापन दिन उत्सव आपण साजरा करतो आहोत त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचे सगळे डोळे हा कार्यक्रम पाहतातच आहे. पण माझा मित्र राम
स्वामीजींच्या बरोबर बसून हा कार्यक्रम होतो आहे। काळ आपल्या गतीने पुढे जात असतो, असं कधीही वाटलं नाही की स्वामीजींच्या बाबत भूतकाळात बोलायला लागेल तर रामच्या बाबत काय कल्पना करणार। तरी देखील ही दहर विद्या जी छांदोग्य उपनिषदातच सांगितलेली आहे त्यानुसार आपल्या अंतर्यामी असणाऱ्या सूक्ष्म आत्मतत्वाचा मागोवा घेत त्या आत्मतत्वाशी सदाकार होणं हे जीवनाचं इति कर्तव्य म्हणून शिल्लक राहत। आणि ज्याकरता स्वामीजींनी आपलं सगळं जीवन जे सांगण्यासाठी म्हणून व्यतीत केलं खर्च केलं। स्वामीजींच्या प्रेमाखातर त्यांच्या आवडीची गोष्ट करायला कोणाला आवडणार नाही। आपण सर्वजण आपल्या आपल्या शक्ती बुद्धीप्रमाणे यथाशक्ती म्हणजे जिथं बुद्धीचं शेवटचं टोक आपल्या प्रयत्नांचं शेवटचं टोक तुटून पडतं तितक्या प्रयत्नांनी प्रपंच चाललेलाच आहे, प्रत्येकाचाच चाललेला आहे, पण परमार्थ मात्र अशा एका भगीरथ प्रयत्नांनी आपण करूया। आजचा दिवस हा कशा तऱ्हेने प्रेरणा घेण्याचा दिवस आहे। स्वामीजी म्हणत असत की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे, पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे, कुठेतरी त्यांच्या आसपास तरी आपण जावं, अशा अशा प्रकारे त्यांच्या चरित्राकडे पाहणं हे आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे आपण निश्चित करूया। आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून पंढरपूरहून सुरेश बडवे हे प्रसाद घेऊन आले, हे उपकरण मी मोठ्या प्रेमाने गळ्यात तसंच ठेवलं। मागच्या वर्षी देखील मला आठवतो सुरेश की या समारंभाच्या वेळेला पंढरपूरला नैवेद्य करून त्याचा प्रसाद घेऊन तुम्ही आला। इथं जे पंढरीनाथ आहेत त्या पंढरीनाथांना तिथलेच त्यांच्या चरणांशी असणारे बडवे घराण्यातले कोणी इथं उपस्थित आहेत यांनी खरंच आनंद होत असेल। माझी अशी श्रद्धा आहे की पूर्ण शक्तीने पंढरीनाथ इथं आहेतच। तसंच आनंद अचानक आला, आनंद तू कसा आलास मला माहित नाही त्याच्या मागची हकीकत, पण हाही एक मी चांगलाच योगायोग समजतो की आज अशा या समारंभाच्या वेळेला तू इथे यावा। आनंदवर माझं फार प्रेम आहे, स्वामीजींचे आणि आनंदचे देखील फार प्रेमाचे संबंध होते। मला तर असं जाणवायचं की तुझ्याशी स्वामीजी प्रेमाने पण मैत्रीपूर्ण बोलायचे असं मला जाणवायचं। स्वरूपानंदांचाही प्रसाद त्या निमित्ताने या वास्तूच्या वर्धापन दिनाच्या अशा निमित्ताने आणि जयंती उत्सवाच्या निमित्ताने असा आला। अजून एक गोष्ट माझ्या जवळ आहे ती म्हणजे स्वरूपानंदांचा कालही मला प्रसाद आला। अशा रीतीने तुझ्या रूपाने प्रत्यक्ष परत एकदा प्रसाद आला, नाहीतर आपल्या इथे हिमाताई पावसला जाऊन आल्या आणि त्या स्वरूपानंदांचा प्रसाद घेऊन आल्या तर मला तो केवढा मोठा योगायोग वाटला, पण आज तू असा समक्ष यावा। कधी कधी असं होतं की अगदी खात्रीने आपण आणि पूर्ण भावाने
सर्व संतांची कृपा आहे असं समजून काम करणं हे चांगलंच आहे नेहमी, पण देहधारी व्यक्तीला अशा एका चमत्काराची देखील नकळत आसक्त, नकळत समाधान होत, नकळत बरं वाटत. तशा प्रकारे आनंद तुझ्यामुळं आणि सुरेश तुझ्यामुळं झालं. मला कधीही असं वाटलं नाही की किंवा वाटत नाही की स्वामीजींची आपल्यावर कृपा नाही, पंढरीनाथांची आपल्यावर कृपा नाही, स्वरूपानंदांची आपल्यावर कृपा नाही. इतकंच नव्हे तर आपण जे बोलतो ते त्यांच्यामुळंच, त्यांच्या कृपेमुळंच असा भाव आहे. तरी देखील तुमच्या दोघांमुळं त्या कृपेचा स्पर्श देहा मनाला झाला, तो अव्यक्तात विश्वासाच्या अंगाने होता. असं असल्यामुळं तुम्ही जे काही इथं स्वरूपानंदांचा आणि पंढरीनाथांचा प्रसाद आणला त्यामुळं या कार्यक्रमातला पवित्र भाव अजूनच अजूनच वृद्धिंगत झाला असं मला वाटत. सरतेशेवटी स्वामीजींचं जे स्वप्न आहे ते स्वप्न वास्तू उभारल्यामुळं काही प्रमाणात पूर्ण झालेलं आहे हे आपण लक्षात ठेवू, काही प्रमाणात. आणि इथं स्वामीजींना हवं तसं ध्यान मंदिर झालं आणि स्वामीजी म्हणायचे की एअर कंडिशन ध्यान मंदिर का नसावं, तर झालं. आता एअर कंडिशन ध्यान मंदिरच आहे, एअर कंडिशनर चालू आहे, तिथं बाहेरचा कुठला आवाज तुम्हाला येत नाहीये. पण हेही स्वामीजींचं स्वप्न थोडस पुरं झालं हे तुम्ही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे तेव्हा तेव्हा पूर्ण होईल की जेव्हा आपल्या अंतःकरणात हा प्रबोध वाढीला लागेल. खरं स्वामीजींचं स्वप्न ते आहे, मनुष्य घडवणं हे स्वामीजींचं खरं स्वप्न आहे. त्यामुळं त्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवस कशा पद्धतीने जातो आहे हेही आपण पाहत राहू आणि आपलं जीवन त्या तऱ्हेने आपण घडवत राहू. आनंद निर्भर आम्ही सर्व काळ खेळतो गोपाळ आम्हा सवे, दिनराती त्याच्या संगती खेळता, हरली अहंता मुळा माझी, मुळी आम्हा नाही ज्ञान अज्ञान वा ज्ञान, ज्ञप्ती मात्र पूर्ण सर्व काळ, माधव म्हणे आम्ही पूर्ण रंगी रंगू, प्रेम सुखे डोलू जना माझी. त्यामुळे स्वामीजींच्या संगतीनी पंगतीनी असं म्हणते. आपण स्वामीजींच्या हृदयातलं अंतःकरणातलं हे जे स्वप्न आहे ते त्यांच्यासारखंच आनंद निर्भर सर्व काळ होण्याची इच्छा धरत आपण पूर्ण करण्याचा पूर्ण होईल अशी इच्छा धरू आणि स्वामीजींच्या चरणी आपण तशी प्रार्थना देखील करू. हरिओम.
गोड आणि भावपूर्ण अशा कार्यक्रमाच्या अंतिम सत्राकडे आपण आलो आहोत. तत्पूर्वी काही महत्वाची निवेदन आहे. आज प्रकाशित झालेल्या साधकाचा सांगाती या ग्रंथाची तिसरी आवृत्ती आजच्या दिवशी सवलतीच्या दरात म्हणजे फक्त ₹30 उपलब्ध आहे. एरवी त्याची मूळ किंमत ₹40 इतकी आहे. स्वामीजींकडे येणाऱ्या साधकांना हा ग्रंथ कायमस्वरूपी मार्गदर्शक तर आहेत, परंतु आपल्या ओळखीतले ज्यांना परमार्थाची गोडी आहे अशा व्यक्तीने देखील हा ग्रंथ भेट देण्यात काहीच हरकत नाही. मी ज्यांना ज्यांना स्वामीजींचे ग्रंथ वाचायला दिले त्यांच्यातील काही जणांनी माझ्यासाठी हे ग्रंथ मागवाल का अशी विचारणाही माझ्याकडे केली आणि फॉलोअप करून तो मागूनही घेतला. पण त्यावेळेला काही ग्रंथ उपलब्ध नव्हते म्हणून मध्ये असा थोडासा वेळ गेला. तर जेव्हा असे ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध असतात तेव्हा त्याच्या 2-3 प्रती आपण घेऊन ठेवायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. या व्यतिरिक्त परमपूज्य स्वामी माधवनाथ आणि परमपूज्य स्वामी मकरंदनाथ यांची ग्रंथसंपदा फोटो CD इत्यादी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खाली पार्किंगच्या जागेत ग्रंथ विक्रीची सोय केली आहे, कृपया याचा सर्वांनी लाभ घ्यावा. कार्यक्रमाची सांगता परमपूज्य स्वामी माधवनाथांच्या पूजनाने व आरतीने होईल. सद्भक्त श्री काळेकाका वसऊ काळेकाकू स्वामीजींचे पूजन करतील आणि त्यानंतर आपण सर्वजण विलसदादांबरोबर आरती म्हणू.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्तीने पायी भक्तीने पायी ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा कृपाळू तो ज्ञान देवी येसे अमृत ओवी देसी जाणीव आगळी जाणीव आगळी अजाण भक्त आरती माधवनाथा आरती माधवनाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुण स्वरूप खुण दावीसे आरदा आरती माधवनाथा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मी अखंड चांदणे अखंड चांदणे आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्तीने पायी भक्तीने पायी ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघु.
आपला कार्यक्रम संपत आलेला आहे संपलेला आहे. शेवटची काही निवेदन सद्भक्त हेमंत करेल त्याच्या आधी एक निवेदन मी करतो आहे. ते निवेदन अर्थात मागच्या वर्षी मी जी 2-3 निवेदन आपल्या पुढे केली आणि त्या निवेदनाला भरघोस प्रतिसाद आपण दिला तेच निवेदन आहे. मागच्या वर्षी साधारणपणाने एप्रिलमध्ये 2 वर्षापूर्वीचे अर्थात मी गोष्ट म्हणतो एप्रिलमध्ये मी का मागच्या वर्षी एप्रिलच्या अखेरीला अध्यात्म मंगलधाम मध्ये आणि त्याच्यानंतर मे मध्ये 2 वेळेला एकदा माया अपार्टमेंट मध्ये आणि एकदा अध्यात्म मंगलधाम मध्ये असं 3 मी आपल्या समोर एक आर्थिक निवेदन केलेलं होतं. असं ठरवलं होतं की तेवढीच निवेदन मी करायची आणि त्या 3 निवेदनांनाच फार मोठा प्रतिसाद आपल्या सगळ्यांकडून मिळाला. मी केलेलं जे निवेदन होतं ते असं होतं की श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाला एक भव्य वास्तू उभी करायची आहे आणि त्या वास्तू करता म्हणून आपण आर्थिक सहाय्य करायचं आहे साधकांनी. त्याच्याकरता असं सांगितलेलं होतं की ज्यांनी नवीन घरं विकत घेतलेली आहेत त्यांनी देणगी द्यायची नाहीये. ज्यांच्या घरी नुकतीच लग्न झालेली आहेत त्यांनी देणगी द्यायची नाहीये. ज्यांच्या घरी नुकतीच आजारपणं मोठी झालेली आहेत आणि खर्च झालेले आहेत त्यांनी देणगी द्यायची नाहीये. ज्यांच्याकडे फक्त भगिनी केंद्रात येते आणि त्यांचे मिस्टर केंद्रात येत नाहीत किंवा फारशी त्यांना माहिती नाही, त्यांनी ही देणगी मनावर घ्यायची नाहीये असं सांगून मी एक निवेदन केलेलं होतं. ते निवेदन असं होतं की आपल्या मासिक पगाराचं ग्रॉस इन्कम, मासिक ग्रॉस सॅलरी, त्याच्या 1.5 रक्कम आपली मंडळाला हवी आहे, मंडळाला त्याची आवश्यकता आहे. समजा आपल्याला 10,000 रुपये पगार असेल तर आपल्याकडून मंडळाची 15,000 देणगीची इच्छा आहे आणि ही देणगी आपण 3 वर्षांमध्ये द्यायची आहे. म्हणजे 15,000 रुपये आपण 3 वर्षांमध्ये द्यायचे आहे असं त्या निवेदनाचं स्वरूप होत. आणि त्याला आपण फार मोठा प्रतिसाद सर्वांनी दिला आणि असंही सांगितलेलं होतं की 3 वर्षात आपल्याला ही द्यायची असल्यामुळं